प्रभाते मणि मरा मरा चिंतित जावे त्यापरी जीवन जगत रहावे म्हणजे जीवनाचा उद्धार होत असतो. प्रभाते मनी उगीच बडबड करू नये. शांत चित्ते स्वतःत रमून बसावे. स्वतःचे अस्तित्व हेच मूलतः नैसर्गिक अस्तित्व आहे. याची अनुभूती जीवनात स्वयंसिद्ध करते. आणि आत्मबोधास प्राप्त करते. राम आणि मरा या दोन शब्दात